श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 11वा अध्याय जो विश्वरूप दर्शन निरूपणाचा अध्याय सुरू आहे आणि आपण त्यातले 21 श्लोक घेतलेले आहे। फार अप्रतिम असे श्लोक सुरू आहे। या आधीच्या श्लोकामध्ये हे सांगितलं की सर्व देव, सर्व सिद्ध ऋषी मुनी तुझ्या तोंडात प्रवेश करत आहे, तुझ्या तोंडातून ज्वाळा निघत आहे। जणू काही एखाद्या हवनामध्ये आहुती देतात तसे स्वस्ती स्वस्ती म्हणून ते तुझ्या तोंडात शिरत आहे। आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्याधर समूह विविध हे बोलत तुझं स्वस्तिवाद करीत स्तवन, असे तुझे स्तवन करत करत तुझ्या तोंडामध्ये ते प्रवेश करत आहे। या पुढचा भाग 22व्या श्लोकापासून पुढे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। रुद्रादित्यावसवो ये च साध्या विश्वेश्विनो मरुतश्चोष्मपाश्च गंधर्व यक्षासुरसिद्धसंघा विक्षन्ते त्वा विस्मिताश्चैव सर्वे। एकादश रुद्र, द्वादश आदित्य, अष्टवसु, साध्य, विश्वदेव, अश्विनी कुमार, वायू आणि पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस व सिद्ध यांचे सर्व समुदाय सर्व विस्मयुक्त झालेले तुझ्याकडे पाहत आहे। हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसुहन साध्य आघवे, अश्विनौ देह विश्वदेवे, विभवे वायु ही हे जी, अवधाराग्निहन गंधर्व, पैल यक्षरक्षो गण सर्व, जी महेंद्र मुख्य देव का सिद्धादिक। हे आगवेची आपुल्या लोकी, सोत्कंठित अवलोकी, हे महामूर्ती दैविकी, पाहात आहती, मग पाहात पाहात प्रतिक्षणी, विस्मित होऊनी अंतकरणी, करीत निज मुकुटी ओवाळणी, प्रभूजी तुझ ते जय जय घोष कलरवे, स्वर्ग गाजविता ती आघवे, ठेवितल लाटावरी बरवे कर संपुट, तिये विनय द्रुमाचिये आरवी, सुरवाळली सात्विकांची माधवी, म्हणून कर संपुष्ट पल्लवी, तू होतासी फळ। हे 11 रुद्र, 12 आदित्य यांचे सर्व समुदाय, 8 वसु व साध्य नावांचे 12 देव, हे सर्व, त्या व्यतिरिक्त 2 अश्विनी कुमार, वैभवयुक्त विश्वदेव आणि वायुदेवता, हे सर्व देखील महाराज ऐका, अग्नी आणि गंधर्व पलीकडे असलेले यक्षांचे व राक्षसांचे समुदाय, इंद्र ज्यामध्ये श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध, हे सर्व आपापल्या लोकामध्ये उत्कंठेने आपली दिव्य मूर्ती पाहत आहेत। मग पाहत पाहत प्रत्येक क्षणात मनामध्ये चकित होऊन हे देवा, ते तुला आपल्या मुकुटाने ओवाळीत आहे, म्हणजे त्यांचे मुकुट, त्यांचे तोंड तुमच्या तोंडात जात आहे। त्या जय जय घोषाच्या मंजूळ शब्दाने ते सर्व स्वर्गामध्ये गजर करतात व आपले दोन्ही हात चांगले जोडून नमस्कार करतात। त्या नम्रतारूपी वृक्षांच्या अरण्यामध्ये अष्ट सात्विक भावरूपी वसंत ऋतू अनुकूल झाला म्हणून त्यांच्या करसंपुट रूपी पालवीला तू फळ म्हणून प्राप्त झाला देवा। रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रं महाबाहो बहुबाहो रूपादं बहुदरं बहुद्रष्टा करालं दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तताहं। हे महाबाहो, अनंत मुखे व नेत्र असलेले, अनंत बाहू मांड्या व पाय असलेले, अनंत उदरे असलेले, अनंत दाळांच्या योगे भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून तसेच हे लोक देखील व्याकुळ झाले आहेत, मी तर झालो आहेच आहे। जी लोचना भाग्य उदेले, जीवा सुखाचे सुयाणे पाहले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूपही। हे लोक व्यापक रूपडे, पाहता देवाही चवकूपडे, याचे सन्मुखपण जोडे भलतया कडूनी। ऐसे एकची परी विचित्रे, आणि भयानके तेवीची बहुवक्त्रे, बहुलोचन हे सशेस्त्रे अनंत भुजा। महाराज यांनी जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले ते त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आले आहे, अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुखाळ उगवला प्राप्त झाला असं झालंय। हे लोकांना व्यापणारे रूप पाहून देवांनाही दचका पडतो, वाटेल तिकडून यास पाहिले असता हा समोर आहे असे वाटते। याप्रमाणे आपले एकच स्वरूप परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला अनेक मुखे, अनेक नेत्र व शस्त्र धारण केलेले असे अगणित हात आहेत असे मी पाहत आहे। हे अनंत चारू चरण, बहु उदराणी नाना वर्ण, कैसे प्रतिविधिनी मातलेपण आवेशाचे, हो काजे महाकल्पाच्या अंती, तव कलेनी यमे जे उतते उती, प्रळयाग्निची उजीती आंबूखिली जैसी, नातरी संहार त्रिपुरीची यंत्रे, की प्रळय भैरवांची क्षेत्रे, नाना युगांत शक्तीची पात्रे, भूतखिचा ओढविली, तैसी जियेतिये कडे, तुझी वक्त्रे जी प्रचंडे, न समाती दरी माजी सिंहाळे, तैसे दात दिसती रागिट, जैसे काळ रात्रीचे नि अंधारी, उल्हासत निगती संहार खेचरे, तैसिया वदनी प्रळय रुधिरे काटलिया दाढा। या विश्वरूपाला अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटे आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत, व प्रत्येक मुखाच्या ठिकाणी क्षोभाचा मस्तपणा कसा आहे, अथवा महाप्रळयाच्या शेवटी दोर बांधलेल्या यमाने जसा काही जिकडे तिकडे प्रळयाग्नीचा आकट्याच पेटविला तसे झाले आहे, अथवा संहार करणाऱ्या श्री शंकराचा तोफखाना, किंवा प्रळयकाळच्या भैरवदेवाच्या समुदाय उत्पन्न व्हावेत अगर भूतांच्या प्राण्यांच्या नाशासाठी युगांत शक्तीची पात्रे पुढे सरसावली आहेत, त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी प्रचंड तोंडे मावत नाही आणि दरीमध्ये जसे सिंह तसे तुझ्या मुखामध्ये दात हे उग्र दिसत आहेत। प्रलयकाळच्या गडद रात्रीमध्ये नाश करणारी पिशाचे जशी उल्हासाने संचार करतात, त्याप्रमाणे प्रलयकाळच्या नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने या मुखातील दाढा पूर्ण भरलेले आहेत। हे असो काळे अवंतिले रण, का सर्वसंहारे मातले मरण, तैसे अति भिंगुळ वाणे पण वदनी तुझी, हे बापडी लोकसृष्टी मोटकिये विपायली दिठी, आणि दुःख कालिंदीच्या तटी झाड देऊनी ठेली, तुझ महामृत्यूच्या सागरी हे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वात लहरी आंदोळतसे, एथ कोपोणी जरी वैकुंठे, ऐसे हनमणी पैलावचटे, जे तुझ लोकांचे काई वाटे, तू ध्यान सुख हे भोगी, वरी जी लोकांचे खीर साधारण, वाया आड सूतसे वोडण, केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती, ज्या मज संहार रुद्रवासिपे, ज्या मज भेणे मृत्युलपे, तो मी आहाण बाळी कापे, ऐसे तुआ केले, परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, हे भ्यासुरपणे हारी भयासियाणी। हे असो, काळाने जसे काय युद्धास आमंत्रण करावे अथवा सर्वाच्या संहाराखाली जसे मरण माजून राहते त्याप्रमाणे तुझ्या मुखामध्ये अत्यंत भयानकपणा आहे. त्या बिचाऱ्या त्रैलोक्यावर जेव्हा थोडीशी नजर टाकली तेव्हा ते दुःखरूप कालिंदीच्या किनाऱ्यावर झाड बनून राहिले आहे असे दिसले. तू जो महामृत्यूरूप समुद्र, त्यामध्ये ही त्रैलोक्याच्या जीवितांची नौका शोकरूप प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांमुळे झोके खात आहे. तुला या लोकाचे काय वाटते? तू माझ्या या ध्यानाचे सुख भोग म्हणजे झाले. अहो श्रीकृष्णा, असे जरी आपण आता एकाएकी रागवून बोललात तरी पण महाराज, माझ्याच जीवाला भीतीने कंप सुटला आहे असे मी एकदम कसे म्हणू? म्हणून जगाचे सर्वसाधारण दुःख उगीच आडपडद्यासारखे खरोखर मध्ये केले आहे आणि जगाच्या दुःखाच्या माध्यमातून मी माझेच दुःख तुला सांगत आहे. ज्या मला प्रळयकाळचा रुद्र देखील भीतो, ज्या माझ्या भयाने मृत्यू लपून बसतो, असा जो मी, तो मी या ठिकाणी भयाने फार कापत आहे असे तू केले आहे. परंतु हे पहा, ही महामारीच आहे आणि यालाच जर विश्वरूप म्हणायचे तर बापा, हे एक आश्चर्यच आहे. ही महामारी आपल्या विकराळ स्वरूपाने साक्षात भयरहित माघार घ्यावयास लावते. म्हणून हे कृष्णा, मला खूप भीती वाटत आहे.
नभस्पृशादीप्तमनेकवर्णं व्याताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वा प्रव्यथितान्तरात्मा धृतीन विन्दामि शमं च विष्णु.
हे विष्णु, गगनाला स्पर्श करणाऱ्या दीप्तिमान अनेक रंगांनी युक्त जबडा पसरलेल्या दीप्तिमान व विशाल नेत्र असलेल्या अशा तुला पाहून ज्यांचा अंतरात्मा व्याकुळ झाला आहे असा मी धैर्य धरू शकत नाही आणि आता या ठिकाणी मी शांतीसुद्धा धरू शकत नाही. माझी कीव कर, माझी दया कर.
ठेली महाकाळीसी हटे तटे तैसी किती एके मुखे रागिटे इही वाळोनिया धाकुटे आकाश केले गगनाचेनी वाळपणे नाकळे त्रिभुवनीचिया हि वारियान वेटाळे ययाचेनी वाफा आगी जळे कैसे धाडी तसे तेवींची एक सारिके एक नोहे एथ वर्णावर्णाचा भेदु आहे हुका जे प्रळयी सावावो लाहे बन्ही ययाचा जयाची आंगीची दीप्ती एवढी जे त्रैलोक्य की जे राखोंडी की तयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा कैसा वारया धनुर्वाथ चढला समुद्र की महापुरी पडिला विषाग्निमारा प्रवर्तला वळवा नळासी.
महाकाळाबरोबर ज्यांनी पैजेने बरोबरीचा सामना बांधला आहे अशी कित्येक रागीट मुखे असून त्यांनी आपल्या विस्ताराने आकाश लहान केले आहे. म्हणजे महाकाळाच्या बरोबरीचे तोंडे त्यांनी पसरलेले आहेत. आकाशाच्या मोठेपणास जी आकळली जात नाही आणि त्रिभुवनातील वाऱ्यानेही जी मुखे वेष्टिली जात नाही त्या मुखांच्या वाफेने अग्नी जळतो. या मुखातून अग्नीचे लोळ कसे बाहेर येत आहेत? त्याचप्रमाणे एकासारखे एक मुख नसून यांच्यात रंगारंगाचा भेद आहे. हे एकासारखे नाही आहे, फार काय सांगावे. अशा या मुखांचे प्रलयकाळचा अग्निसुद्धा सहाय्य घेतो. ज्याच्या अंगाचे तेज एवढे आहे की ते त्रैलोक्याची राखुंडी करून टाकेल त्यालाही तोंडे आहेत व त्या तोंडात दात व दाढासुद्धा आहेत. हे कसे झाले पहा. जसा वाऱ्याला धनुर्वात व्हावा, समुद्र महापुरात पडावा किंवा विषाग्नी वनमानळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा अशी ही सर्व गोष्ट झाली आहे.
हाळा हळागी पियाले नवल मरण मारा पेटले तैसे संहार तेजा या जाहले वदन देखा परी कोणे माने विशाळ जैसे तुटिल्यांतराळ आकाशाची कव्हळ पळवनी ठेले ना तरी काखे सुनी वसुंधरी जै हिरण्याक्षुरी गाला विवरी तई उघडले हाटकेश्वरी जेवी पाताळ कुहर तैसा वक्त्रांचा विकाशू माझी जिव्हांचा गळाची आवेशू विश्वनपुरे म्हणोनी घासू न भरीची कोडे आणि पाताळवाळ्यांच्या फुत्कारी गरळ ज्वाळा लागती अंबरी तैसी पसरलिये वदनदरी माझी हे जिव्हा काढुनी प्रळय विजूंची जुंबाडे तैसे पन्नासिले गगनाचे हुडे तैसे वाळू वांबरी आकडे धगधगीत दाढांचे।
अग्निने जसे हालाहल विष प्यावे अथवा आश्चर्य हे की मरण जसे मारण्यास तयार व्हावे त्याप्रमाणे या संहार तेजाला मुख झाले आहे असे समजा। परंतु ती मुखे किती मोठी आहेत म्हणून म्हणाल तर आकाश तुटून पडल्याने जशी आकाशास खिंड पडून राहते अथवा बगलेत पृथ्वी मारून जेव्हा हिरण्याक्ष दैत्य जो गुहेत शिरला तेव्हा हाटकेश्वराने जसे पाताळ रूपी गुहेचे दार उघडले त्याप्रमाणे तोंडे पसरलेली आहेत व त्यामध्ये जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहे। त्यांच्या घासास विश्व पूर्ण पडणार नाही म्हणून हे विश्वरूप या विश्वाचा लीलेने घास घेत आहे आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पाच्या फुत्काराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा म्हणजे जिव्हा ही वदनरूपी दरीत पसरली आहे। प्रलय कालच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावे तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोकी दिसत आहे।
आणि ललाटपटाची खोळे कैसे भयाते भेळविताती डोळे हुंकाजे महामृत्यूचे उमाळे कळवसा राहिले ऐसे वाऊनी महाभयाचे भोज एथ काय निपजऊ पाहतोसी काज ते नेणे परी मज मरण भयाले देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे केले तिये पावलो प्रतिफळे बा देखिलासी आता डोळे निमावे तैसे निवाले अहो हि देहो पार्थिव कीर जाये ययाची काकुळती कवणा आहे परी आता चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे एरवी भयास्तवांग कापे नावेक आगळे तरी मनतापे अथवा बुद्धी ही वासिपे अभिमानो विसरिजे परी तुल्या ही वेगळा जो केवळ आनंदैक कळा तया अंतरात्मया ही निश्चळा शियारी आली बाप साक्षात्काराचा वेधू कैसा देश धडी केला बोधू हा गुरु शिष्य संबंधू विपाये नांदे।
असे हे मृत्यूचे आणि ललाट रूप वस्त्राच्या खोळीत असलेले डोळे हे असे काही भयासच भेडसावीत आहेत अथवा ते डोळे महामृत्यूचे लोटच असून भोव्यांच्या अंधारात राहिले आहेत। असे हे मृत्यूचे कौतुक धारण करून म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पाहतोस ते मला कळत नाही परंतु मला मात्र मृत्यूचे खूप भय वाटत आहे कृष्णा। अहो देवा विश्वरूप पाहण्याचे डोहाळे झाले होते त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा तुमचे विश्वरूप आता पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसे झाले। अहो देवा हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चय करून नाश पावणारच त्याची काळजी कोणी केली आहे परंतु आता माझे चैतन्य वाचते की नाही असे मला वाटू लागले आहे। भयामुळे खरोखर अंग कंपायमान झाले आहे आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले की मनाला ताप होतो अथवा बुद्धी दचकते आणि अभिमान विगलित होतो। परंतु या सर्वांहून वेगळा जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा त्या शांत आत्म्याला देखील भयाने शहारे आले। काय आश्चर्य आहे विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडीला गेले असा गुरु शिष्य संबंध क्वचितच सापडेल. देवा, तुझ्या या दर्शनाने अंतकरणामध्ये जो विस्कळीतपणा उत्पन्न झाला आहे तो विस्कळीतपणा सावरण्याकरिता मी धैर्याची गवसणी करीत आहे. तू माझ्या नावाने धैर्य अगदीच नाहीसे झाले आणि त्यावर विश्वरूप दृष्टीस पडले. मग काय विचारता हे राहू द्या, परंतु मला उपदेशात चांगले गुरफटून टाकले. विश्रांती घेण्याच्या इच्छेने बिचारा माझा जीव धावधाव करीत होता, परंतु या विश्वरूपाच्या नादाला लागलो आणि आता मला कुठेच आश्रय मिळत नाही. याप्रमाणे विश्वरूपाच्या महामारीने चराचरातील जीवत्व गेले आहे. महाराज, हे न बोलावे तर मग हे काय करावे आणि कुणाला सांगावे? अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीने अर्जुन देवाची विनवणी करत आहे आणि देवाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे देवा, हे विश्वरूप यावेळी इतकं वाढवून काय करणार आहेस? हे सर्व जग कुठे जाईल? सगळीकडे हाहाकार पसरलेला आहे. तुझ्या मुखातून निघणाऱ्या ज्वाळांनी सर्वत्र वनवा पेटलेला आहे आणि त्यामुळे कोणालाही शांती मिळेल असं मला वाटत नाही. तुझे विश्वरूप पाहण्यासाठी मी आतुर होतो. मला वाटलं तुझे विश्वरूप पाहिल्यामुळे मला शांती मिळेल, पण आता विश्वरूप इतकं वाढलेलं त्यामुळे मला अत्यंत भीती वाटत आहे. अर्जुनाचा हा धावा पुढे पण सुरू राहील. आज 24वा श्लोक इथे संपतो आणि आपण आज इथे विश्रांती घेणार आहोत. उद्या 25व्या श्लोकापासून पुढे निरूपण घेणार आहोत. आज इथे थांबूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.